तृतीय सर्ग श्रीराम वाली सुग्रीव यांचे पूर्वचरित्र तसेच रावण आणि सनत कुमार यांचा संवाद. श्रीराम म्हणाले, हे अगत्य मुने, वाली आणि सुग्रीव यांच्या जन्माचा यथार्थ वृत्तांत मी ऐकू इच्छितो. सूर्य आणि इंद्र हे वानर रूपाने जन्माला आले होते असे ऐकले होते. अगत्य म्हणाले, हे रामा, सुवर्णमय मेरू पर्वताच्या रत्नाप्रमाणे प्रकाशमान अशा मध्य शिखरावर 100 योनी विस्तार असणारी ब्रह्मदेवांची सभा आहे. त्या सभेत एकदा साक्षात चतुर्मुख ब्रह्मदेव ध्यानस्थ होऊन बसले होते. त्यावेळी त्यांच्या दोन्ही डोळ्यातून पुष्कळ दिव्य आनंद अश्रू पडले. ते अश्रूजल आपल्या हातात घेऊन काही काळ विचार करून ब्रह्मदेवाने ते खाली पृथ्वीवर टाकले. ते पृथ्वीवर पडताच त्यातून एक मोठा वानर जन्माला आला. त्याला ब्रह्मदेव म्हणाले, हे वत्सा, तू काही काळ येथे माझ्याजवळ या सर्व शोभासंपन्न स्थानी राहा, त्यामुळे तुझे कल्याण होईल. ब्रह्मदेवाने त्याला असे सांगितल्यावर तो वानर श्रेष्ठ तेथे राहिला. अशा प्रकारे बराच काळ लोटल्यावर एकदा फळे मुळे गोळा करण्यास उद्युक्त झाले तो महाबुद्धिवान वृक्षाधिप नावाचा वानर त्या पर्वतावर भटकत असताना त्याला रत्नशिरांच्या पायऱ्याने युक्त व दिव्य जलाने भरलेली एक पुष्करणी दिसली. पाणी पिण्यास तो तसे गेला तेव्हा पाण्यात आपल्या प्रतिबिंबाच्या रूपात त्याला वानर दिसला. तो वानर आपल्या प्रतिस्पर्धी वानर आहे असे समजून त्याने पाण्यामध्ये उडी मारली. परंतु तेथे दुसरा कोणी वानर नाही हे पाहताच धड दिशे उडी मारून पुन्हा तो पाण्याच्या बाहेर आला आणि आपण एक सुंदर रमणी झालो आहोत हे दिसताच त्याला विस्मय वाटला. त्याचवेळी मध्यानकाळी देवश्रेष्ठ चतुर्मुख ब्रह्मदेवांचे पूजन करून देवराज इंद्र परत जात असताना त्याला ती मनोरम स्त्री दिसली. तिला पाहताच मदनाच्या बाणांनी त्याचे शरीर विद्ध झाले, त्याचे उत्तम वीर्य स्खलित झाले आणि ते त्या स्त्रीच्या केसांना स्पर्श करून जमिनीवर पडले. तेव्हा तो वीर्यापासून इंद्राप्रमाणे पराक्रमी असणारा वाली नावाचा वानर जन्माला आला. त्याला एक सुवर्णमाला देऊन देवराज इंद्र स्वर्गलोकी परत गेला. त्याचवेळी सूर्य सुद्धा तेथे आला होता. त्या सुंदर स्त्रीला पाहून कामवश होऊन त्याने त्या ग्रीवा प्रदेशावर आपले प्रभावी वीर्य सोडले. त्यापासून तत्काळ एक प्रचंड शरीर असणारा वानर निर्माण झाला. त्याच्या सहाय्याला हनुमानाला देऊन सूर्य तिथून निघून गेला. पुढे त्या दोन्ही पुत्रांना घेऊन ती स्त्री कुठेतरी जाऊन निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवशी प्रभात समय झोपेतून उठल्यावर आपापल्या पूर्वीप्रमाणे वानराचे रूप प्राप्त झाले आहे असे तिला दिसले. मग फळेमुळे तरी खाऊन तो महाबुद्धिमान वृक्षराज वानर आपल्या दोन पुत्रांसह ब्रह्मदेवाकडे आला आणि त्यांना नमस्कार करून पुढे उभा राहिला. तेव्हा कपिश्रेष्ठाला ब्रह्मदेवाने अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि नंतर तेथे असलेल्या एका देवदूताला बोलवून ठेवून ब्रह्मदेव त्याला म्हणाले, अरे दूता, माझ्या आज्ञेने या वानरश्रेष्ठाला घेऊन तू विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या दिव्य अशा किष्किंधा नगरीला जा. ती नगरी सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आणि देवाने सुद्धा जिंकण्यास कठीण आहे. त्या नगरीत या वीराचा सिंहासनावर राजा म्हणून अभिषेक कर. सात द्वीपात असणारे जे जे अजिंक्य असे वानर आहेत ते सर्व वानर या वृक्षराजाला अंकित होऊन ते त्याचे अनुयायी होतील. नंतर पुढे जेव्हा सनातन असे साक्षात नारायण हे राम होऊन भूमीला भार झालेल्या असुरांच्या नाशासाठी पृथ्वी तलावर जन्माला येतील त्यावेळी सर्व वानर त्या श्रीरामांच्या सहाय्यासाठी जातील. ब्रह्मदेवाकडून अशी आज्ञा झाल्यावर त्या महान बुद्धिमान देवदूताने ब्रह्मदेवाने जशी आज्ञा केली होती त्याप्रमाणे वानर राजाची व्यवस्था केली. नंतर पुन्हा ब्रह्मदेवाकडे परत जाऊन देवदूताने सर्व वृत्तांत त्यांना निवेदन केला. तेव्हापासून किष्किंधा नगरी ही वानरांची राजधानी झाली. हे रामा, तुम्ही सर्व सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेवाने तुमची प्रार्थना केल्यावर तुम्ही लीलेने माया मानव रूप धारण करून पृथ्वीचा भार सर्व भार हरण केला आहे. जे सर्व भूतांच्या हृदयात असतात, जे नित्य मुक्त आणि चेतन स्वरूप आहेत आणि जे अखंड आनंद रूप आहेत, अशा तुम्हाला हा पराक्रम फार मोठा आहे का? तथापि सर्व लोकांच्या पापांचा नाश करण्यास आणि त्यांना सुख देण्यास लीलेने मनुष्य रूप धारण करणाऱ्या तुमची कीर्ती सज्जन माणसे वर्णन करतात. जो मनुष्य वाली आणि सुग्रीव यांच्या महान जन्मकथेचे कीर्तन करतो तो तुमचाच आश्रय घेतल्यामुळे सर्व पातकातून मुक्त होतो. हे रामा, आता तुमच्याशी संबंधित असणारी आणखी एक कथा मी तुम्हाला सांगतो. तिच्यामुळेच त्या दुरात्म्या रावणाने सीतेचे हरण केले होते. हे रामा, पूर्वी कृतयुगात एकांतात बसलेल्या सनतकुमार या ब्रह्मदेवाच्या सामर्थ्य संपन्न पुत्राला रावणाने नम्र होऊन अभिवादन केले आणि तो म्हणाला, देव ज्याचा आश्रय घेऊन युद्धामध्ये शत्रूला जिंकतात असा या लोकात सर्व देवामध्ये श्रेष्ठ आणि अधिक बलवान असा कोणता देव आहे बरे? ब्राह्मण नित्य कुणाची आराधना करतात? योगी लोक नित्य कुणाचे ध्यान करतात? हे भगवान, प्रश्नांचे उत्तर जाणणाऱ्यात तुम्ही श्रेष्ठ आहात, म्हणून तुम्ही या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला सांगा. त्या रावणाच्या मनात जे काही होते ते संपूर्ण जाणून घेऊन दिव्य दृष्टीचे सनतकुमार दशाननाला म्हणाले, पुत्रा मी सांगतो ऐक. जे जगाचा नित्य पोषण करतायत, ज्यांना जन्म इत्यादी काही नाही, देव आणि असुर यांची ज्यांची नेहमी स्तुती करतात, जे नित्य आणि अविनाशी आहेत असे हरी नारायण आहेत. सृष्टीकर्त्याचे स्वामी ब्रह्मदेव त्यांच्या नाभिकमळातून उत्पन्न झालाय. हे संपूर्ण स्थावर जंगमात्मक जग त्यांनीच निर्माण केले. त्यांचाच आश्रय घेऊन देव युद्धामध्ये शत्रूंना जिंकतात आणि योगी लोक ध्यान योगाचे द्वारा सतत त्यांचे चिंतन करीत असतात. महर्षींचे वचन ऐकल्यावर दशाननाने त्याला म्हटले, अहो मुनिश्रेष्ठ, विष्णू हे दैत्य दानव आणि राक्षस यांचा वध करतात, मरणोत्तर त्यांना कोणती गती मिळते? तेव्हा मुनिश्रेष्ठ सनतकुमार त्या राक्षसराज रावणाला म्हणाले, सामान्य देवताकडून ठार झालेले ते दैत्य इत्यादी नेहमी अतिशय उत्तम स्वर्गलोकात जातात आणि नंतर भोगाचा क्षयकाल होताच त्या स्वर्गातून स्थानभ्रष्ट होऊन ते पुन्हा पृथ्वीवर जन्माला येतात. पूर्वजन्मी प्राप्त करून घेतलेल्या पापपुण्यानुसार ते पुन्हा पुन्हा मरतात आणि पुन्हा जन्माला येतात. परंतु जे विष्णूकडून ठार केले जातात ते मात्र विष्णूंचे स्थान प्राप्त करून घेतात. मुनींच्या मुखातून ते सर्व ऐकल्यावर रावणाचे मन आनंदित झाले. मी विष्णूबरोबर युद्ध करीन असा विचार करण्यात तो मग्न झाला. रावणाच्या मनात आलेली गोष्ट जाणून मुनिश्रेष्ठ म्हणाले, वत्सा, तुझी इच्छा अवश्य सफल होईल यात संशय नाही. हे दशानना, तू सुखाने राहा आणि काही काळ तू वाट पहा. हे महाबाहू रामा, असे सांगून ते मुनी पुन्हा त्याला म्हणाले, अरे रावणा, जरी तू रूपरहित आहे तरी त्या मायावीचे मायेने धारण केलेले रूप मी तुला वर्णन करून सांगतो. ते सर्व स्थावर पदार्थात तसेच सर्व नद्या आणि नद्या यामध्ये व्याप्त आहेत. तेच ओंकार, सत्य, सावित्री आणि पृथ्वी आहेत. समस्त जगताचा आधार असणाऱ्या शेष नावास नागाचे रूप धारण करणारेही तेच आहेत. सर्व देश, सर्व समुद्र, काल, सूर्य, चंद्र, सूर्योदय, दिवस, रात्र, यम, वायू, अग्नि, इंद्र, मृत्यू, पर्जन्य, वसु नावाचे देव, ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी देव, तसेच इतर देव आणि दानव हे सर्व त्या नारायणाचेच रूप आहेत. विश्व निर्माण करणारे विष्णू निर्विकार असून सुद्धा आपल्या मायेच्या आश्रयाने नाना प्रकारच्या लीला करतात. वीज होऊन ते चमकतात, अग्नी होऊन ते प्रज्वलित होतात, विष्णू रूपाने ते रक्षण करतात आणि रुद्र रूपाने ते सर्वांचे भक्षण करतात. स्थावर जंगमात्मक हे सर्व त्रैलोक्य त्यांनी व्यापलेले आहे. नील कमलदलाप्रमाणे ते श्याम वर्णाचे आहेत. विजेच्या वर्णाप्रमाणे असणारा पितांबर ते परिधान करतात. शुद्ध सोन्याप्रमाणे कांती असणाऱ्या, कधीही नष्ट न होणाऱ्या आणि डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीकडे पाहत पाहत ते तिला आलिंगन देऊन राहतात. देव, दानव आणि नाग यापैकी कोणालाही ते दिसू शकत नाहीत. ते ज्याच्यावर कृपाप्रसाद करतात तोच माणूस त्यांना पाहू शकतो. यज्ञ, तप, दान, अध्ययन इत्यादींचे द्वारा किंवा अन्य कोणत्याही उपायाने भगवान नारायणांना पाहता येत नाही. परंतु जे त्यांचे भक्त आहेत, ज्यांचे प्राण मन त्यांच्या ठिकाणीच लागलेले आहे, ज्यांची पापे धुवून गेलेली आहेत आणि वेदांताच्या विचाराने ज्यांची दृष्टी निर्मळ झाली आहे, अशा पुरुषांना भगवंताचे दर्शन होऊ शकते. आता हे रावणा, जर तुला कोणत्याही उपायाविना त्या परमेश्वराला पाहण्याची इच्छा असेल तर तू ऐक. देव आणि मानव यांच्या कल्याणासाठीच ते देवाधिदेव विष्णू त्रेता युगात इश्वाकुकुलातील दशरथाचे पुत्र म्हणून श्रीराम या महाबलवान अशा राजाच्या रूपात अवतार घेणार आहेत. पित्याच्या आज्ञेनुसार आपला भाऊ लक्ष्मण आणि जगन्माता व स्वतःची माया अशी जी आपली भार्या सीता यांच्यासह ते धर्मात्मा राम दंडकारण्यात संचार करतील. हे रावणा, अशा प्रकारे हे सर्व काही मी तुला विस्ताराने सांगितले आहे तेव्हा लक्ष्मीने युक्त अशा त्या रामांचे तू सदा भक्तिभावाने भजन कर. अगस्त्य म्हणाले, असे ऐकल्यावर असुरराज रावणाने काही वेळ ध्यान चिंतन केले आणि तुमच्याशी विरोध करायचा असा निश्चय करून तो फार आनंदित झाला. हे महाराज रामा, मग युद्ध करण्याची इच्छा करीत तो सर्व लोकात सगळीकडे फिरत राहिला आणि यासाठी तुमच्याकडून आपला वध व्हावा या इच्छेने त्या अतिशय बुद्धिमान रावणाने जानकी देवीचे अपहरण केले. ही कथा जो कोणी पुरुष ऐकेल व वाचेल अथवा श्रवणार्थी माणसांना सदा ऐकवेल तो दीर्घ आयुष्य, आरोग्य, अपरंपार सुख, इष्ट लाभ आणि अक्षय धन प्राप्त करून घेईल. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे तृतीय सर्ग समाप्त.